म्हणजे मला त्यांनी क्रिकेटने खूप काही दिलं, कारण की मला आता ओळखतात बायकरमॅन म्हणून मला ओळखतात.
क्या बात आहे, एम एस धोनी नंतर तूच आहे आता इंडियात क्रिकेटला.
हो आता टेनिसला तर मला बायकरमॅनच म्हणतात, कारण की 34 बाईक मला मिळाले, पूर्ण टेनिस क्रिकेटनेच दिलाय आणि कार सुद्धा 5 मिळाले. ऑप्शन चालू होत्या तेव्हा माझ्या मित्राची एंगेजमेंट होती, तेव्हा मी एंगेजमेंट मधून निघलोय आम्ही त्याच्या घरून. तेव्हा बँड वाजत होते, सर्व नाचत सुद्धा होते, पण माझा लक्ष पूर्ण मोबाईल मध्ये होता. मी मोबाईल एक हातात घेऊन बघतच होतो. तर त्याच्यानंतर माझं सुद्धा नाव आलं आणि मी बघतच राहिलो म्हणजे काय होतंय काय नाही. तर माझ्यावर सुद्धा खूपच बोली लावली त्यांनी आणि मी जास्तीत जास्त पॉईंटने गेलो.
तुम्ही जर टेनिस बॉल क्रिकेट खेळत असाल तुमचं घर चालू शकतं.
हो नक्कीच, जर चांगला क्रिकेट खेळला तर चालू शकते. जर नसेल, जो क्रिकेटर खाली शॉपिंग साठी खेळत असेल तर त्यांनी जॉब करून क्रिकेट खेळला तर बेस्ट आहे.
हे जे छान टॅटूज आहे त्याची आवड कुठनं लागली त्याच्याबद्दल सांगा.
त्याची आवड खूप शॉकिंग होतो मी टॅटोचा पण, कारण की प्रत्येकाच्या बॉडीवर बघायचो मला पण वाटत की माझ्या पण बॉडीवर एकाच टॅटो काढला तर तसा वाटेल, कारण की मी सुद्धा काढला त्याच्यानंतर मी पूर्ण बॉडीवर टॅटू काढला.
हॅलो हॅलो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्ट्यावरती. आज मी घेऊन आलेलो आहे वाकलंडचा टायगर, जो आता झालेला आहे चेन्नईचा सिंघम, जो डोंबिवलीचा आहे. तर केतनने त्याचं नाव आता सांगितलेलं आहे मला, वाकलंडचा टायगर. तर तुझ्या टायगर असल्याच्या ज्या स्टोरीज आहेत तर त्या जरा येऊ देत बाहेर, नाही का करायची सुरुवात. कुठून टेनिस बॉल क्रिकेट म्हणा किंवा क्रिकेट खेळायला सुरुवात तरी कुठनं केली?
टेनिस क्रिकेट मी पहिल्यापासून अँड्रम क्रिकेट पासून स्टार्ट केले, कारण की खूप शॉकिंग आहे मी क्रिकेटचा, कारण की कधी मी झोपतानाही क्रिकेटचा विचार करत असतो. त्याच्यामुळे मी पहिला स्टार्ट अँड्रम पासूनच केले आणि त्याच्या पहिले मी गावात खेळत नसतो. पहिले मी अँड्रम खेळायचो, अँड्रम खेळून मी मामाकडे असायचो जास्ती. तिथनं जो स्टार्ट केला मी क्रिकेट, ओपन क्रिकेटमध्ये नॉर्मल लोकल टुर्नामेंट होत असत, त्यात मी खेळायला स्टार्ट केला आणि चांगला खेळायचो तेव्हा पण. त्याच्यानंतर खेळता खेळता मग ग्रामीणमध्ये आलो मी माझ्या गावाच्या टीमीत. गावाच्या टीम मध्ये पण इन मध्ये नसायचो, म्हणजे 12 मध्ये असायचो मी, 11 मध्ये नसायचो. आणि 11 मध्ये खेळलो तरी पण कधी बॅटिंग ऑर्डर कधी यायची नाही माझ्यावर. तर मला पण वाटायचा कुठेतरी का मी या स्टेजला खेळलो पाहिजे आणि मी माझी बॅटिंग सुद्धा सर्वांना दाखवली पाहिजे, तर मला पण वाटायचा. तर तसाच खेळत खेळत मी 2012-11 पासून स्टार्ट केला, पण टीम मध्ये इन टीम नव्हतो, पण प्रॅक्टिस वगैरे चांगली करत असायचो. त्याच्यानंतर आमच्याकडे सर्वात मोठी टुर्नामेंट जी इंडियाचा वर्ल्ड कप बोलला तरी पण काय हरकत नाही, कारण की एवढी मोठी टुर्नामेंट असायची ती आणि आता पण असते. आणि
कुठली टुर्नामेंट?
स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक. त्याच्यात 2015 आम्ही चॅम्पियन होतो, तेव्हा मी इन टीम नव्हतो पण 12 मध्ये होतो. मी सर्व आमच्या प्लेयरांची मॅच बघत राहायचो प्रत्येक वेळीस. तेव्हा मला पण वाटायचं कुठेतरी का मी टुर्नामेंट खेळलो पाहिजे, मी सर्वांना दिसलो पाहिजे, फोकस झालो पाहिजे. तेव्हा आम्ही चॅम्पियन झालो. त्याच्यानंतर मला पण वाटायला लागला की मी टुर्नामेंट खेळून मी पण चांगला परफॉर्मन्स करायचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर 2016 मी इन टीम खेळायला लागलो. इन टीम खेळून मी ओपनर होतो टीमचा. ओपनर असा काही नाही, सिक्स माझा नॅचरल गेम आहे, जसे सिच्युएशन आले तसा खेळत असतो मी. पण अग्रेसिव्ह जास्ती कारण की माझा सिक्स वरच असतो, पण जसा पोझिशन असेल तशी मी खेळत असतो. त्याच्यानंतर 2016 मी टीम मध्ये इन ओपनिंग करायला लागलो. त्याच्यानंतर ओपनिंग करता करता मी 2016 पहिली बाईक कार्डी चषकला, इथे पहिली बाईक मला माझ्या स्वप्नातली पहिली बाईक मला भेटली.
कुठली?
यामाची भेटलेली FZ 2.0.
ती भारी क्रेज आहे त्या बाईकचं.
हो हो, स्पोर्ट बाईक आहे ती. त्याच्यानंतर माझा क्रिकेट जर्नी चालू झाली, कारण की तिथनं लगेच मला 8 दिवसात सेकंड बाईक मिळाली. म्हणजे मला टेनिस क्रिकेटने खूप काही दिलंय, कारण की मला आता ओळखतात बायकरमॅन म्हणून मला बघावं लागतात.
क्या बात आहे. एम एस धोनी नंतर तूच आहे आता इंडियात क्रिकेटला.
हो आता टेनिसला तर मला बायकरमॅनच म्हणतात, कारण की 34 बाईक मला मिळाले पूर्ण टेनिस क्रिकेटनेच दिलाय आणि कार सुद्धा 5 मिळाले.
मग या 34 बाईक ठेवतो कुठे?
आता ठेवतो कुठे, आता फॅन्स फॉलोइंग पण आहे आपले, म्हणजे मित्र वगैरे आपण मी त्यांना सुद्धा डेडिकेट करत असतो आणि बाकीच्या माझ्या घरी आहेत.
आणि मग या सगळ्यातली तुझी आवडती बाईक कुठली आहे? मग
आता आवडती बाईक मला ते खार्डीच्या शेकलात भेटली 2019 ला FZ 3.0.
ती बाईक मग ती घेऊन लॉंग ड्राईव्हला कुठे जातो का? नाही
लॉंग ड्राईव्हला लवकर जात नाही बाईक घेऊन, कारच घेऊन जातो.
हो तर 5 कार आहेत म्हटलं त्या तर त्या तरी कुठे ठेवणार नाही का?
आता पण वर्षी स्वर्गीय रतन बॉस स्मृतीचा मध्ये मला कार भेटली, कारण की माझाही स्वप्न होता तिथले कार मी मिळवली पाहिजे, कारण की 3 वर्षाची मी ती टुर्नामेंट खेळलोय आणि सिरीज मध्ये असताना मी थोड्या काही स्कोअरने मागे कसलो, पण या वर्षी जी टुर्नामेंट खेळायला गेलो तेव्हा मी निश्चय केलेला का मला इथे सिरीज म्हणून घोषित व्हायचंच आहे आणि मी तिथे झालो.
म्हणजे सगळ्यात बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला कार मिळाली.
हो हो.
आणि कुठली कार मिळाली?
मॅग्नेटिक निसन.
ती एक आणि आधीच्या 4?
आधीच्या 4 डॅटसन रेडिगो.
बेस्ट आहे. म्हणजे नुसतं तर तू बायकर मॅन बनायचंय का मग कारवाला बनायचंय?
आता काय क्रिकेटने जे दिलंय ते माझ्यासाठी खूप काय, कारण की आता माझी ओळख तशी झाली, क्रिकेटनीच ओळख झाली, कारण क्रिकेटने सर्व काही मला शिकवलंय, कारण की जे मी आता बाहेर टूर वगैरे करतो ते क्रिकेटचेच मुलं आहे आणि क्रिकेटनी पूर्ण म्हणजे मला आता जसं आपण फिरायला जातो गोव्या वगैरे, गोव्याला दुबईला गेलो मी तर क्रिकेटच घेऊन गेलाय मला.
तू म्हणलास की क्रिकेटनी तुला सगळं दिलंय, तर आता ISPL त्याच्यात तुझ्या ऑप्शन किंमत आहे 16.5 लाख. म्हणजे टेनिस बॉलवाल्यांसाठी छोटी किंमत आहे का तू कसं बघतोस त्याच्याकडे?
नाही ना, टेनिस क्रिकेट प्लेअर साठी खूप मोठी अचीवमेंट आहे, कारण की टेनिस क्रिकेटमध्ये एवढा मोठा टुर्नामेंट होत नसायचा पण आता होत आहे, पण जी ISPL होत आहे जसे IPL होते त्याच फॉर्मॅटची आहे, टेनिस क्रिकेटची आहे, पण एवढी मोठी टुर्नामेंट अशी कोणाला वाटली नसेल की एवढी मोठी टुर्नामेंट आपल्याकडे होईल आणि ती झाली सक्सेसफुल. IPL जशी बघतो आपण तशी ते प्रेक्षक सुद्धा तसे त्याच याच्यात बघणार आहेत त्याला.
मग तुझे ऑप्शन झालं ज्यावेळी एवढे तुझ्या नावाला बोली लागली, मग त्यावेळी तुझी रिएक्शन कुठे होती? तू बघत होता ऑप्शन का कुठे होता?
हो नक्कीच बघत होतो, कारण की जेव्हा स्टार्ट झाले तेव्हापासून बघतच होतो आम्ही. मला पण वाटत होता माझं नाव कधी येणार, मला ऑप्शन मध्ये कोण घेणार का नाही घेणार ही सुद्धा भीती होती, कारण की 175 काय प्लेअर होते त्यातून काहीतरी 63 प्लेअर फक्त घ्यायचे होते, तर रणचोल सुद्धा जाण्याची शक्यता होती. पण मी थँक्यू म्हणतो चेन्नई सिंगम्स कमिटीचे आणि ऑनरचे, त्यांनी मला एक जबाबदारी म्हणून घेतलाय.
आणखीन मग तू ऑप्शन बघितलं त्यावेळी कुठे होता, कुठे का घरीच होता?
ऑप्शन चालू होतं तेव्हा माझ्या मित्राची एंगेजमेंट होती, तेव्हा मी एंगेजमेंट मधून निघलोय आम्ही त्याच्या घरून, तेव्हा बँड वाजत होते, सर्व नाचत सुद्धा होते, पण माझा लक्ष पूर्ण मोबाईल मध्ये होता, मी मोबाईल एक हातात घेऊन बघतच होतो, बघतच होतो. तर त्याच्यानंतर माझं सुद्धा नाव आलं आणि मी बघतच राहिलो म्हणजे काय होते काय नाही, तर माझ्यावर सुद्धा खूपच बोली लावली त्यांनी आणि मी जास्तीत जास्त पॉइंट ने गेलो.
म्हणजे नंतर ती मिरवणूक तुझ्यासाठीच नाही ना काढायला लागली त्यांना की बाबा अरे 16.5 लाखला गेला आपला मित्र, एंगेजमेंटची मिरवणूक राहिली ना ती?
हो हो, कारण की तेव्हा मी सोल्ड झालो तेव्हा सर्व मित्र मला भेटायला सुद्धा आले, कॉंग्रॅच्युलेशन बोलायला आले, कारण की पूर्ण एंगेजमेंट मध्ये भरपूर पाहुणी लोक होती, प्रत्येक गावोगावी जे येतात त्यांनी सुद्धा मला शुभेच्छा दिल्या.
आणि तू म्हंटलास की तू मित्राच्या ह्याच्यात, पण टेनिस बॉल क्रिकेट खेळायला तुला घरातून कसा सपोर्ट मिळाला, म्हणजे या सगळ्याकडे घरच्यांनी कसं बघितलं? कारण की कुठल्याही घरातनं असेल की नाही नाही पहिले शिक्षण पूर्ण करा मग काय करायचं ते करा, तर घरच्यांचा कसा सपोर्ट होता तुला?
हो नक्कीच, माझी 12 झाली त्याच्यानंतर मी जॉबवर लागलो.
कुठे जॉब करायचास?
जॉब आता नवी मुंबई मध्ये तुर्बे येत, तेव्हा मी जॉबला लागलो, पण जॉब लागायच्या पहिले माझी आई मला बोलायची आणि पप्पा सुद्धा की तू क्रिकेट खेळ, तू क्रिकेट खेळ आणि क्रिकेट खेळून तू जॉब कर, जॉब करून क्रिकेट खेळला तर बेस्ट आहे तुझ्यासाठी. तर तसाच मी विचार केला की आई बाबा हे चांगले सांगत असत कधी, आणि त्यांनी जो सल्ला दिला मी तो सल्ला घेतला. आणि मी जॉबला जात असतो, जॉब नंतर मी जॉब सुटल्यावर नंतर मी क्रिकेट सुद्धा खेळलो आणि जॉबवर सुद्धा मला सपोर्ट असायचा, कारण की मॅचेस असले तर मला ते पाठवायचे सुद्धा हाफ डेने की तू जा टुर्नामेंट खेळायला. तर त्यांनी खूप सपोर्ट दिला मला आणि घरातून सपोर्ट तर नेहमीच असतो, कारण की आता पण मी 29 इकडे आलोय तेव्हापासून आई बाबा कॉल करतात कसा आहे काय चाललंय सर्व विचारत असतात.
मग घरच्यांचं कुठलं एक स्वप्न आहे तू क्रिकेट खेळताना असं असेल की नाही आता मला घरच्यांसाठी एखादी गोष्ट करायची आहे, तर ते कुठलं स्वप्न घरच्यांचं टेनिस क्रिकेटनी पूर्ण केलंय?
असं काही नाही, कोणाचा म्हणजे स्वप्न नव्हता घरात का तू, आता मला पण माझा पण स्वप्न नव्हता की मी एवढा मोठा क्रिकेटर होणार आहे, पण मला आवड होती, त्या आवडनी मी खेळत राहिलो खेळत राहिलो, त्याच्यानंतर सर्व काय भेटला मला. पण असा कोणाचा विचार नव्हता की असा कुठला स्वप्न नव्हता, पण माझा एक स्वप्न एक होता आणि घरातल्यांचा सुद्धा होता, तो म्हणजे स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषक मध्ये जी गाडी भेटली तिचा आणि ती पण भेटली. आणि बेस्ट एक स्वप्न होता की माझा स्वतःचा म्हणजे एक होम तयार करायचा, तोही सुद्धा आम्ही केला, कारण की गाडी भेटली त्याच्यानंतर काहीतरी 5 लगेच होमची पूजा सुद्धा होती, ते पण पूजा सुद्धा केली आणि होम सुद्धा चांगला बनवला, तो एक बेस्ट होता
माझ्या. कुठे बनवलंस घर? मग
घर तिथेच गावीच बनवलं.
गावीच बनवलं. आणि तू म्हटलंस की गावातून सुरुवात केली, तर टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व आहे तरी कसं, म्हणजे महाराष्ट्रात खूप मोठं आहे टेनिस बॉल, तर गावाकडे मग इथे एवढं टेनिसचं प्रस्थ कुठून आलं? किंवा मग कोकणात एक टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं, पश्चिम महाराष्ट्र एक आहे, मुंबई आहे, तर ते विश्व कसं आहे टेनिस बॉल क्रिकेटचं?
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणाला माहीत सुद्धा नव्हतं एवढा मोठा क्रिकेट होणार आहे टेनिस बॉल, कारण की टेनिस बॉल पहिले एक टाइमपास म्हणून केल्याचे सर्व, पण आता प्रत्येकाची प्रोफाईल बनलाय टेनिस बॉल क्रिकेट. आणि नेहमी मला तर असं मला खेळायला आवडते तर माझ्या कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमी तिथे खेळत असतो मी, ग्रामीण क्रिकेट खेळत असतो, खूप मजा येते तिकडे खेळायला आणि सर्व सपोर्ट खूप चांगला असतो तिकडे.
सगळ्यात मोठी टुर्नामेंट डोंबिवलीची का बाकी कुठे होती ती
टुर्नामेंट? बाकी टुर्नामेंट पण मोठ्याच आहेत, पण माझ्यासाठी बेस्ट टुर्नामेंट असेल तिथे असेल.
तरी लोक एकंदरीत टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं ना की त्याच्याकडे हा हे काय टाइमपास आहे असं बघतात, कारण की लेदर बॉल क्रिकेटच्या गेम कडे जास्ती असं बघितलं की नाही अरे हा लेदर बॉल क्रिकेट खेळतो, काय काय टेनिस बॉल क्रिकेट खेळतो हा टाइमपास आहे. तर ह्याच्याकडे तू कसं बघतो आणि तू कधी लेदर बॉल क्रिकेट खेळलास? खेळायला आवडेल?
कधी खेळलो तर नाही, पण सर्व बोलतात लेदर बॉल क्रिकेट खूप चांगला इझी आहे खेळायला, मजा येते, तर मलाही वाटते कधी कधी का खेळावं. पण टेनिस बॉल क्रिकेट एवढा चालत असतो की त्याच्यात टाइमच नाही भेटत, कारण की रोज मॅचेस असतात. आणि टेनिस बॉल मी आता तुम्हाला बोललो का पहिले पण पहिले टाइमपास म्हणूनच खेळायचे, पण आता प्रत्येकाचा एक प्रोफाईलच झालाय तो, आणि जो काम धंद्याला नसतो तो क्रिकेटच्या मार्फत काय भेटत असेल ते त्यात चालवत असतो.
बरोबर. म्हणजे त्याच्यातून आता अशी एक वेळ आली की तुम्ही जर टेनिस बॉल क्रिकेट खेळत असाल तर तुमचं घर चालू शकतं.
हो नक्कीच, जर चांगला क्रिकेट खेळला तर चालू शकते, जर नसेल जो क्रिकेटर खाली शॉपिंगसाठी खेळत असेल तर त्यांनी जॉब करून क्रिकेट खेळला तर बेस्ट आहे.
आणि तू म्हटलास तू म्हणजे सुप्रीमो एक स्पर्धा झाली तुमची, स्वर्गीय रतन
स्मृती चषक,
हा रतन बुवा स्मृती चषक झाली, किंवा पश्चिम महाराष्ट्रातले काय भाऊ दादा करंडक जे असतात ते झाले, त्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट पण तू खेळलास, दुबईला गेलास, काय कतारला गेलास, सौदी अरेबियाला गेलास, तर तिथे क्रिकेटकडे कसं बघतात लोक, एस्पेशली टेनिस बॉल क्रिकेटकडे?
कारण की टेनिस क्रिकेटर आपल्या इकडे जास्त होतं आणि जी दुबईला पण झाली ती पण टेनिस बॉल क्रिकेट एक मोठी टुर्नामेंट असते, कारण की तिथे काहीतरी मोठे मोठे जे प्लेयर असतात तेच तिथे बघायला भेटतात, तर तिथे खेळाचा अनुभव सुद्धा वेगळा असतो, कारण की सर्व चांगले बॉलर्स चांगले बॅट्समन सर्व चांगले असतात, तर तिथे खेळायला अनुभव वेगळा असतो थोडा.
येस. आणि मग परदेशात खेळताना किंवा घरी खेळताना कुठला आवडता प्रसंग आहे का जो कायम लक्षात राहतो?
हो आता मी ग्रामीण खेळताना, कारण की माझ्याकडून जास्ती चांगला होता आणि ओपन खेळताना सुद्धा चांगलाच परफॉर्मन्स होता, पण आता झालेली एक बिग बॅश झाली भिवंडी येते, तिथे आम्हाला 19 रन्स चेस खेळायचे होते सहा ओव्हरला, तर तिथे मी एक चांगली इनिंग गेलो, 60 रन केले मी, कारण की त्याच्या पहिले मी 4 मॅचेस फ्लॉप होतो, 4 मॅचेस मध्ये मी काहीतरी 12 रन केलेले, पण एक मॅच जी इम्पॉर्टंट होती सेमी फायनल, ती सेमी फायनल मी चांगली खेळलो आणि जिंकून दिला संघाला.
हे झालं तुझं क्रिकेटचं विश्व, पण क्रिकेटच्या बाहेर केतन कसं आहे, म्हणजे हे जे छान टॅटूज आहे त्याची आवड कुठनं लागली, त्याच्याबद्दल सांगा.
त्याची आवड खूप शॉकिंग होतो मी टॅटोचा पण, कारण की प्रत्येकाच्या बॉडीवर बघायचो, मला पण वाटत की माझ्या पण बॉडीवर एखाद टॅटो काढला तर कसा वाटेल, कारण की मी सुद्धा काढला, त्याच्यानंतर मी पूर्ण बॉडीवर टॅटू काढला.
किती टोटल टॅटू आहेत किती मग आता?
टोटल असतील 3-4 टॅटू.
3-4 टॅटू आहेत. पहिला टॅटू काढून घरी गेला त्यावेळी घरचे काय म्हणाले, मग काय करून आलाय, गोंधून आलाय?
नाही असं काय नाही बोलले, कारण की माझी आवड होती, मला आवड होती टॅटोची, तर मी काढले घरात, त्यांचा काय असा काय वाईट साईड बोलले नाही.
तू टेनिस म्हणजे मैदानाबाहेर तुला आणखीन काय करायला आवडतं का, तू फक्त क्रिकेट आणि त्याचं आपलं टेनिस बॉल क्रिकेट बरं असं असतं तुझं?
असं काय नसतं, टेनिस बॉल क्रिकेट खेळलो तर चांगलंच आहे, त्याच्यानंतर जॉब केला तर अतिउत्तम आहे, कारण की टेनिस क्रिकेट प्रत्येक जण टिकून ठेवतं नाही टिकून ठेवत, कारण की कोण 2 वर्ष खेळतो, कोण 10 वर्ष खेळतो, तर कोण 15 वर्ष खेळतो, पण क्रिकेटमध्ये किती 2-4 वर्ष कमवू शकते माणूस, म्हणजे खेळू शकते, त्यात काय भेटेल त्यात होऊ शकते घरदाराचा, पण जॉब तर कंपल्सरी पाहिजे, कारण की जिंदगीचा जो बोलतो ना आपण सवाल असते तो जॉब असतो आपला.
बरं, पण मग मैदानामध्ये तुला करायला काय वाटतं, म्हणजे मोकळ्या वेळात काय करतो केतन?
माझा नॅचरल का, मी जेव्हा मैदानात असतो खूप अग्रेसिव्ह असतो, कारण की मला क्रिकेटमध्ये खूप चीड आहे, पण ग्राउंडमध्ये आणि मला बाहेर मी सर्व कोण भेटला तर मी त्यांना आवाज देऊन जाणार, सर्वांना सर्वांशी गप्पा गोष्टी करणार, आणि सर्वजण मला बोलत असतात का तू म्हणजे एवढा चांगला खेळतो, एवढा काय भेटलाय, तेवढा पण ऍटिट्यूड नाही असा तसा, मी बोललो का ऍटिट्यूड करून फायदा करणार काय,
लोक बोलतील,
सर्वांची हसी मजाक मध्ये राहायचं, तसंच मी राहत असतो.
केतनी आता आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. कुठे कळवाल तर युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सगळीकडे तुम्ही प्रश्न कमेंट्स करू शकता, तुम्हाला काही प्रश्न असतील तेही देऊ शकता. स्पोर्ट्स कट्टरवरती तुम्हाला अजून कुठला कंटेंट बघायला आवडेल तेही आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. केतन तू वेळ दिलास त्याच्याबद्दलही तुझे पुन्हा एकदा आभार. तर आम्ही मात्र थांबतो, तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.